हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
तुझ्या सवे विश्रांती अर्पिती, तुझ्या सवे नक्षत्र मालिका, अंधारी दे सुखा, मत्कार साधका। तुझ्या सवे चिंतनी भावे क्षणो क्षणी, गातो निरध्वनी। तुझ्या सवे रम्य निशाकिती। तुझ्या सवे रात्रिंदिनी सखा, तू एक सारखा, दे राहू तारका। तुझ्या सवे रम्य निशाकिती। तुझ्या सवे विश्रांती अर्पिती। तुझ्या सवे लरा लरा।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन.
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. शेवटच्या दिवसातील घडामोडी हे जे पुस्तक एलन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे, यामधले आपण प्रकरण बघत आहोत. आणि आजच्या मननासाठी जे अध्याय निवडला आहे तो अध्याय 3 आहे, म्हणजेच की भाग 3 आहे. आणि याचं शीर्षक आहे, या घटना कधी घडतील. चला तर श्रोते हो, आपण आपले पुस्तक आणि पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजचा संदेश, आजचा मथळा आपल्याला काय सांगतो आहे याकडे आपण आपले लक्ष केंद्रित करूयात. पहिला मुद्दा आहे, शिष्यांनी ख्रिस्ताला त्याच्या येण्याविषयी विचारले. ख्रिस्ताचे वचन जे मत्ते 24:12 मध्ये बोलले गेले होते ते लोकांच्या घोडक्यासमोर बोलले गेले होते, परंतु जेव्हा तो एकटा होता तेव्हा पेत्र, योहान, याकोब आणि आंद्रिया त्याच्याजवळ आले. आणि जेव्हा ते खाली बसले तेव्हा शिष्यांनी त्याला विचारले, या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे चिन्ह व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय? येशूने आपल्या शिष्यांना यरुश्लेमचा नाश, त्याच्या महान दिवसाच्या येण्याविषयीचे उत्तर वेगळेपण दिले नाही. या दोन घटनांमध्ये त्याने आणखीन काय मिसळले? या घटनातील भविष्याचे वर्णन त्याने केले. त्याने दाखवून दिले की त्याच्या लोकांना असह्य अशा गोष्टी घडतील. या महान घटनांविषयी व त्यांचा अर्थ शोधण्याचा अभ्यास करण्याचे कार्य त्याने शिष्यांना दिलेत. डिझायर ऑफ एजेस 5:628. त्यानंतरचा मुद्दा आहे, येशूच्या येण्याची वेळ कोणालाच ठाऊक नाही. अनेक जण स्वतःला ऍडव्हान्टेज समजतात, त्याच्या येण्याची वेळ ठाऊक असल्याचे सांगतात. त्याच्या येण्याची वेळही काहींनी ठरवली, परंतु त्याचे येणे झाले नाही आणि परिणामी त्यांच्या पदरी अपयश पडले. त्याच्या येण्याची निश्चित वेळ ही कोणालाच अथवा मर्त्य मानवाच्या आकलनापलीकडे आहे. देवाची सेवा करणारे स्वर्गीय देवदूत जे मानवाच्या तारणाच्या कार्यामध्ये सहकार्य करतात त्यांना सुद्धा तो दिवस किंवा वेळ ठाऊक नाही. त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांनाही नाही. टेस्टिमनीज फॉर द चर्च 5:307. पवित्र आत्म्याचा वर्षा किंवा ख्रिस्ताच्या येण्याविषयी नक्कीच वेळ आपणास ठाऊक नसणार. देवाने आपल्याला हे ज्ञान का दिले नाही? तसे जर झाले असते तर आपण आपल्या वेळेचा सदुपयोग केला नसता. त्याच्या येण्यापर्यंत आपण त्याचे कार्य करण्यास घाई केली नसती आणि आपल्या वेळेनुसार कार्यात दिरंगाई केली असती. देवाचे कार्य लांबणीवर गेले असते. त्या महान दिवशी लोकांना तयार राहायला वेळ लागला असता आपली अवस्था उत्साही राहिली नसती. तुम्ही म्हणू शकणार नाही की तो एक वर्षाने, 2 वर्षाने किंवा 5 वर्षांनी येईल, किंवा त्याचे येणे तुम्ही 10 किंवा 20 वर्षे बंद ठेवाल. रिव्ह्यू अँड हेरल्ड 22 March 1897. देवाच्या त्या महान दिवसाच्या अग्नी आपण जवळ आलो आहोत. चिन्ह पूर्ण होत आहे आणि तरीही अजून आपणास त्याच्या येण्याचा संदेश मिळाला नाही. त्याच्या येण्याची घटिका देवाने चातुर्याने आपल्यापासून लपून ठेवली आहे. म्हणजे येशूच्या दुसऱ्या येण्याच्या त्या महान दिवशी नेहमीच आतुरतेने वाट पाहू शकू. त्याच्या येण्याची आपली रोज तयारी असावीत. मनुष्याच्या पुत्राचे दुसरे येणे हे देवाचे रहस्य आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे, आमचा संदेश वेळ ठरविण्याचा नाही. येशूच्या दुसऱ्या येण्याची वेळ ठरविणे आणि ती वेळ निघून अथवा येऊन गेली तरीही त्याचे न येणे यापैकी आम्ही नाहीत. येशू जे गौरवाचे व दुसरे येणे होणार आहेत ते न झाल्याने पुन्हा निराश होऊन त्याच्या येण्यावर संशयास्पद नकार देण्यात येतो. परंतु तरीही दुसरा दिवस ठरविणार आणि ठरवितात आणि दुसरा आणि मग त्यानंतर खोटे संदेश ते असा छाप पाडतो. वेळ ठरविणे हा अविश्वासाचा मार्ग. ख्रिस्ताच्या येण्याच्या वेळा वारंवार ठरविणे आणि ती वेळ टळून गेली तरीही त्याचे येणे न होणे यामुळे त्याच्या येण्याच्या अथवा येण्याचा लोकांमधील उत्साह मावळतो आणि ते अविश्वासू होतात. ख्रिस्ताच्या येण्याविषयीचा त्याचा जो सन्मान होता तोही नाहीसा होतो. त्याच्या येण्याची वेळ ठरविण्याकडे ते तुच्छतेने पाहतात आणि त्यांनी ख्रिस्ताच्या येण्याची वेळ ठरवून आपली फसवणूक केली म्हणून उघडपणे त्याचे येणे जवळच आले आहे या विश्वासापासून ते दूर निघून जातात. 1844 नंतर भविष्याची वेळ ठरली नाही. मी स्पष्टपणे प्रतिपादन दिले की जॅकस सभा ही धर्म वेळेपणाची असून आगाऊ भाकीत करून अंधारातील आत्म्यांना अधिक अंधारामध्ये ढकलण्याचा शत्रू पक्ष आहे. अधिकारवाणीने त्यांनी भविष्य केले होते की 1844 मध्ये कृपेचा काळ लोकांसाठी बंद होईल. त्यानंतर लोकसभेमध्ये मी स्पष्टपणे सांगितले होते की 1844 नंतर देवाकडून कोणत्याच प्रकारचा संदेश देण्यात आलेला नव्हता. सध्या आपली स्थिती वाट पाहत आहोत अशीच आहे. 1844 नंतर आतापर्यंत कृपेचा काळ बंद होण्याविषयी कोणताच संदेश आला नव्हता. तसेच प्रभू येशू येण्याची वेळ सुद्धा निश्चित झाली नव्हती. निश्चित काळासंबंधी लोकांना दुसरा संदेश मिळाला नाही. प्रगटीकरण 10:4-6 प्रमाणे 1842-1844 या काळानंतर निश्चित भविष्यवाणी झाली नाही. दीर्घ काळची ही कालगणती 1844 शरद ऋतू पर्यंत पोहोचली. एलन जी व्हाईटची अपेक्षा होती की येशूचे दुसरे येणे त्यांच्या काळातच होईल. मला दाखविण्यात आले की मंडळी सभेसाठी हजर होती. देवदूत म्हणाला लोकांना काही अन्न शेवटचा काळ आणि शेवटच्या 7 पिढ्यांचे काही विषय काही जिवंत राहतील आणि येशूच्या येण्याच्या घटकेला त्याचे परिवर्तन होईल. कारण थोडा वेळ आहे म्हणून आपण अधिक सामर्थ्यानिशी कार्य करणे आवश्यक आहे. आपली मुले महाविद्यालयात जाऊ शकणार नाहीत. यावेळी मुले नसणे हे शहाणपणाचे आहे. वेळ अगदी थोडा आहे. शेवटच्या दिवसातील धोके आपल्यावर घोंगावत आहे आणि या अगोदर देवाची मुले मोठ्या प्रमाणात नाश पावतील. सध्याच्या काळामध्ये जगाचा इतिहास लवकरच संपुष्टात येणार आहे. आपण या त्रासामध्ये लवकरच प्रवेश करणार आहोत. ही येणारी संकटे पूर्वी कधीच आली नव्हती. लग्न करून घेणे देणे आता नकोच. स्त्री पुरुष दोघेही ओळखून घ्यावेत. ती घटका येईलच, दूर नाही. आणि विश्वासाचा आणि काहींचा विश्वास वाटतो की तो अद्याप आद्यदूताची वाणी डोंगरातून देवाच्या आवाजाचा प्रतिध्वनी येईल तोपर्यंत जगामध्ये जिवंत राहतील. आद्यदूताची तुतारीचा आवाज त्यांच्या कानी पडेल. कसोटीचा काळ अगदी आपल्या जवळ आहे. तिसऱ्या दूतांची मोठी आरोळी ही अगोदरच सुरू झाली आहे. ख्रिस्ताच्या धार्मिकांना त्याचा आविष्कार झाला आहे. पापाची क्षमा करणारा व ताळणारा ख्रिस्ताचे लोक असतील. उशीर होण्याचा उलगडा. दीर्घ रात्र उदासपणे हळूहळू सरकत होती आणि त्यामुळे सकाळ होण्याची वाट उशीर होत होता. यामुळे दयेलाही उशीर होत होता. कारण घर धनी आला तर अनेक जण तयार नसतील. 1844 नंतरच्या घोर निराशेनंतर ऍडव्हान्टिस्ट लोकांचा तोच विश्वास राहून ते एक चित्ताने राहत होते. देवाकडून त्यांना संदेश येत होते. तिसऱ्या देवदूताचा संदेश आणि पवित्र आत्म्याचे सामर्थ्य त्यांना मिळत गेले. तिसऱ्या देवदूताचा संदेश जगाला पवित्र आत्म्याकरवी सादर करण्यात आला आहे. त्यांनी तिसऱ्या देवदूताचा संदेश ऐकला असता तर त्यांनी देवाचे तारण पाहिले असते. देवाचे कार्य संपुष्टात आले असते आणि येशूचे येण्यापूर्वीच झाले असते. तसेच त्याच्या लोकांना तेव्हाच घेऊन गेला असता. त्यांना पारितोषिक मिळाले असते. येशूचे हे उशिरा येणे ही देवाच्या इच्छेप्रमाणे नाही. पूर्वीच्या इस्रायली लोकांनी त्याच्या अविश्वासाने व कुरकुरपणामुळे त्यांनी स्वतः 40 वर्षे कनानापासून दूर राहावे लागले. त्याचप्रकारे आजचे हे जग आणि आधुनिक लोक त्यांच्या प्रवृत्तीमुळे स्वर्गीय कणानापासून दूर राहत आहेत. आधुनिक इस्रायली लोकांमुळे येशूला यायला उशीर होत आहे. त्यांच्या संशय वृत्तीमुळे त्यांनीच देवाचे अभिवचन खोटे ठरविले. अशा प्रकारे देवाच्या या पदवीधर धर्म पुढाऱ्यांनी एकमेकांनी मतभेद आणि अविश्वासाने अनेक वर्ष जगाला दुःख आणि पापामध्ये ठेवले आहे. देवाने दीक्षा देऊन नेमून दिलेल्या कार्य ख्रिस्ताच्या मंडळीने व्यवस्थित केले आहे काय? तसे झाले असते तर संपूर्ण जगाला ख्रिस्त येण्याची अथवा येत असल्याची जाणीव झाली असती आणि येशू ख्रिस्त सामर्थ्याने आणि गौरवाने जगामध्ये आला असता. डिझायर ऑफ एजेस पान नंबर 633 आणि 634. देवाची वचने सशर्त. देवाच्या देवदूताने आपल्या संदेशात मानवाला वेळ अगदी थोडा असल्याचे सादर केले आहे. पहा रोमकलास पत्र याचा 13:11-12 आणि पहिले करीन त्याचा 7:29-29. याविषयी मला सतत सांगण्यात आले आहे, हे खरे आहे की आपल्या अपेक्षेपेक्षा काळा पुढे चालता आहे अव दिरंगाई होत आहे. हा संदेश देऊन बराच काळ लोटला आहे. आपल्या अपेक्षेप्रमाणे तारणारा अजून आला नाही तर मग देवाचे कार्य खोटे ठरेल काय? कधीच नाही. म्हणून लक्षात ठेवणे आवश्यक आहे की अभिवचन न देणे आणि धमकी देणे यामध्ये फरक आहे, यात अट आहे. यिर्मयाह याचा 18:6-10 आणि योहान कृष शुभवर्तम याचा 3:4-10. आपण या जगामध्ये कदाचित राहू कारण आपण सतत आज्ञा भंग करतो. आणखीन अधिक वर्ष असेच राहू जसे इस्रायल लोकांनी केले, परंतु ख्रिस्ताकरिता याचा दोष देवाला देता येणार नाही. याची दक्षता घ्या कारण मनुष्य सतत वाईटच करून तोच त्याची फळे भोगेल. त्यानंतरचा मुद्दा आहे, ख्रिस्त कशासाठी थांबला आहे? ख्रिस्त स्वतःच्या मंडळीमध्ये पवित्रकरण होण्याची आशेने वाट पाहत आहे. जेव्हा त्याच्या लोकांमध्ये त्याचा स्वभाव पूर्णपणे उतरेल तेव्हा तो हक्काने त्यांना आपली मुले म्हणेल. ही आपणास सुवर्ण संधी आहे की जेव्हा तो येईल तेव्हा आपण तयार असणे अति आवश्यक आहे आणि तेही शीघ्र, जे त्याच्या नावाचा अंगीकार करतात, त्याची फळे त्याच्यामधून दिसतात, त्यामुळे त्यांच्याच नावाचे गौरव होते. असे जर झाले तर त्याच्या सुवार्तेचे बीज सर्वत्र पेरले जाईल आणि अगोदरच झाले असते तर शेवटची महान कापणी कधीच झाली असती आणि ख्रिस्त आला असता आणि आपले अनमोल धान्य गोळा केले असते. जगाला येणाऱ्या राज्याची सुवार्ता सांगून त्याचे येणे लवकर करण्याचे सामर्थ्य आपल्या हाती आहे. आपण त्याच्या येण्याची केवळ वाटच पाहत नाही तर देवाचा तो दिवस लवकरच येईल. दुसरे पेत्र याचा 3:12 आणि या जगातील दुःख दूर करण्यासाठी आणि होण्यासाठी त्याने मानवाचे कार्य करून त्याचे लवकर येण्याचे कार्य केले आहे. देवाचा महान दिवस आपल्या मनामध्ये ठेवा. आपल्या समोर येणाऱ्या अथवा असणाऱ्या न्यायाविषयीचे ज्ञान आपणास असणे आवश्यक आहे, म्हणजे त्या महान दिवसाची आपणास जाणीव राहील. ही जाणीव पहिल्यास पुढील सर्व काही आपणास उमजेल आणि त्याचा आपल्या स्वभावावर प्रभाव पडेल. एक बंधू मला म्हणाला, सिस्टर व्हाईट, या 10 वर्षांमध्ये देवाचे येणे होईल असे आपणास वाटते काय? तो जर 2, 4 किंवा 10 वर्षात आला तर तुम्हाला काही फरक वाटेल का? मी विचारले, का? तो म्हणाला, मला वाटते 10 वर्षात तो जर येत असेल असे वाटते तर मी काहीतरी वेगळे केले असते. मी म्हणाले, तुम्ही काय केले असते? मी विचारले, का? मी माझी सर्व मालमत्ता विकली असती आणि पवित्र शास्त्राचा अभ्यास केला असता, तसेच लोकांनाही त्याच्या येण्याचा इशारा दिला असता आणि त्याची ही तयारी केली असती आणि देवाला विनंती केली असती की तू मला भेटण्यासाठी मी तयार राहील. तो म्हणाला, मग मी विचारले, जर तुम्हाला समजले की देव अजून 20 वर्षे आला नाही तर तुम्ही वेगळेपणाने वागत असता का? तो म्हणाला, मला तसे वाटते. त्याचे हे उत्तर किती स्वार्थीपणाचे उत्तर. त्याने दिले 10 वर्ष जरी देवा आला नसता तर तो निष्काळजीपणानेच वागला असता आणि त्याचे आपली तयारी केली नसती. परंतु हनोक 300 वर्ष देवाबरोबर चालला. हा आपल्यासाठी धडा आहे आणि आपण दररोज देवाबरोबर चालले पाहिजे. जोपर्यंत आपण येण्याची वाट रोज पाहत नाही आणि आपण सुरक्षित नाही. वेळेची कमतरता. जे निष्काळजी व आळशी आहे त्यांच्यासाठी देव दिवस रात्र विश्रांती देणार नाही, कारण ते देवाचे कार्य करीत नाही. शेवट जवळ आहे, यामुळेच येशू आपणास सतत त्याच्या समोर ठेवले आहे, कारण वेळ थोडा आहे. जेव्हा आपण तारणाबरोबर मस्तकावर सोन्याचा मुकुट धारण करून हातात वीणा घेऊन काचेच्या समुद्रावर उभे राहू, तेव्हा कधीही न संपणाऱ्या सार्वकालिकतेच्या तुलनेने कृपेचा काळ आणि त्याची वाट पाहण्याचा काळ किती अल्प होता याची जाणीव होते. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करत आपण प्रार्थना करू. प्रभू परमेश्वर पिता, तुझं महान सत्य आज तू आमच्या सोबत उलगडलं आहे. तू प्रकाश आम्हाला दिलेला आहे, त्याच्यासाठी आम्ही त्या प्रकाशामध्ये चालावत. आणि परमेश्वर पिता, ती घटिका केव्हा होईल ही कोणालाच ठाऊक नाही, परंतु आम्ही सतत तयारीत असावत यासाठी तू आम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू देत. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तू ऐक. आमेन.
त्याच्या द्वारे त्याच्या वाचून भवते सारे. तोच विश्वनिर्माता, तोच विश्वनिर्माता. प्रारंभी शब्द होता, प्रारंभी शब्द होता. शब्द हा देही झाला, मानव रूपी जगती आला. आमुचा तारणदाता, आमुचा तारणदाता. प्रारंभी शब्द होता, प्रारंभी शब्द होता. शब्द देवास
शब्द होता, प्रारंभी शब्द होता, प्रारंभी शब्द होता, शब्द होता, शब्द होता। परम पवित्र सर्वसमर्था, परम पवित्र सर्वसमर्था, जगन्नायका देवा, मंगलधामी मंगल गीते करितो आमी धावा, करितो आमी धावा। परम पवित्र दया सागरा पराक्रमाचा ठेवा।
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे। तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा।
आमचा पत्ता लिहून घ्या, ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया। मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org। तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा। आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत।
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर। तोवर नमस्कार।